आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 17 डिसेंबर 2023. विषय: मानवासह विश्वाची उत्क्रांती अणुशक्तीने झाली आहे का? सोनेरी मजकूर, इयो: तो सर्वशक्तिमान देव महान आहे, आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे, परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते. उत्तरदायी वाचन: नीतिसूत्रे. मुला, माझी शिकवण विसरू नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर, म्हणजे तो तुला मदत करील. तुझ्या स्वतःच्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस, पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा. तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील. अचानक येणाऱ्या संकटास घाबरू नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरू नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचविल. दडा उपदेश बायबल पासून. नीतिसूत्रे: परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले. परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले. स्तोत्रसंहिता का? कारण परमेश्वर मोठा देव आहे. इतर देवांवर राज्य करणारा तो महान राजा आहे. सगळ्यात खोल दऱ्या आणि सर्वात उंच पर्वत परमेश्वराचे आहेत. महासागरही त्याच्याच आहे. त्यानेच तो निर्मीर्ण केला. देवाने स्वतःच्या हाताने वाळवंट निर्माण केले. चला आपण त्याची वाकून उपासना करूया. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करूया. तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ. निर्गम: इस्रायल लोक निसटून गेल्याचे फारूला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, आपण इस्रायली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मोकलो आहोत. परंतु मोशेने उत्तर दिले, भिऊ नका, स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचविल ते पहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत. शांत राहण्यापासून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल. मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला. तो रात्रभर वाहिला तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला आणि इस्रायल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले. त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्रायल लोकांचा पाठलाग केला. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली होऊन एकत्र होईल व ते फारूचे घोडे रथ व स्वार यांना बुडवून टाकील. पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे रथ व स्वारांना गडप केले आणि इस्रायल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला. त्यातले कोणीही वाचले नाही. तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला. निर्गम. मोशे इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले. त्यांनी 3 दिवस रानातून प्रवास केला पण त्यांना पाणी मिळाले नाही. 3 दिवस प्रवास केल्यानंतर ते लोक मारा नानवाच्या ठिकाणी पोहोचले. तेथे पाणी होते परंतु ते फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना म्हणूनच त्या ठिकाणाचे नानू मारा पडले. लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, आता आम्ही काय प्यावे? मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले. त्यावेळी परमेश्वराने इस्रायल लोकांना विधी व नियम लावून दिला. तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली. निर्गम. मग इस्रायल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसर मधून निघाल्यानंतर 15 दिवशी एलीम व सिनाय यांच्या दरम्यान असलेल्या सिनायच्या रानात आले. लोक पुन्हा रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करू लागले. ते म्हणाले, परमेश्वराने आम्हाला मिसर मध्येच मारून टाकले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हास खाव्यास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते. परंतु तुम्ही आम्हास येथे रानात आणले आहे. येथे आम्ही सर्वजण भुकेने तडफडून मरून जाऊ. आणि मोशे म्हणाला, अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर करीत नाही तर परमेश्वराविरुद्ध तक्रार करीत आहात हे लक्षात घ्या. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी इस्रायल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल. मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल. स्तोत्रसंहिता. त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला. एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले. देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले. त्यांनी देवाविरुद्ध तक्रारी केल्या. ते म्हणाले, देव आम्हाला वाळवंटात अन्न देऊ शकेल का? म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे आयुष्य भयानक संकटात संपवले. देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली. सर्व शक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली. लूक. आणि येशू. लूक. एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो भूत बाहेर आल्यावर बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला. परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की भूतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या सहाय्याने तो भूते काढतो. काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात. परंतु जर मी देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर मग हे स्पष्ट आहे की देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे. लूक. मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, म्हणून मी तुम्हाला सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका, कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्वाचे आहे आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करू नका, या गोष्टीविषयी चिंता करू नका, कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या पित्याला माहीत आहे। त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील। लहान कळपा बिऊ नको, कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समाधानाचे वाटते। स्तोत्र संहिता। पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे। जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत। परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली, ती त्याने नद्यांवर निर्माण केली। आमोस। मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव। मी तुमच्या मनाची निर्मिती केली, मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले, मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो, मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो। मी कोण आहे? माझे नाव यावे, मी सैन्याचा परमेश्वर आहे। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य। देव मनुष्यासह विश्व निर्माण करतो आणि त्याचे संचालन करतो। विश्व आध्यात्मिक कल्पनांनी भरलेले आहे ज्याचा तो उत्क्रांत करतो आणि ते त्यांना घडवणाऱ्या मनाच्या आज्ञाधारक असतात। आत्म्याचे विश्व दैवी तत्व किंवा जीवनाची सर्जनशील शक्ती प्रतिबिंबित करते, जे मनाच्या बहुविध स्वरूपांचे पुनरुत्पादन करते आणि संयुक्त कल्पना मनुष्याच्या गुणाकारावर नियंत्रण ठेवते। झाड आणि औषधी वनस्पती त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही प्रसार शक्तीमुळे फळ देत नाहीत, परंतु ते सर्व समाविष्ट असलेल्या मनाचे प्रतिबिंबित करतात। म्हणून इजिप्त मध्ये मनानेच इस्रायली लोकांना प्लेगवर विश्वास ठेवण्यापासून वाचवले। वाळवंटात खडकातून झरे वाहत होते आणि मान्ना आकाशातून पडला होता। राष्ट्रीय समृद्धी मध्ये चमत्कारांनी हिब्रूंच्या यशात भाग घेतला, पण जेव्हा ते खऱ्या कल्पनेपासून दूर गेले तेव्हा त्यांचे मनोधैर्य खचायला सुरुवात झाली। चमत्कार कोणत्याही विकाराचा परिचय देत नाही, परंतु देवाच्या अपरिवर्तनीय कायद्याचे विज्ञान स्थापित करून प्राथमिक क्रम उलगडतो। केवळ आध्यात्मिक उत्क्रांती दैवी शक्तीच्या व्यायामासाठी योग्य आहे। जी शक्ती पाप बरे करते तीच शक्ती आजारपण बरे करते। हे पवित्रतेचे सौंदर्य आहे की जेव्हा सत्य आजारी लोकांना बरे करते तेव्हा ते वाईट गोष्टी काढून टाकते आणि जेव्हा सत्यरोग नावाच्या वाईटाला दूर करते तेव्हा ते आजारी लोकांना बरे करते। जेव्हा ख्रिस्ताने मुकपणाचा सैतान बाहेर टाकला असे झाले। जेव्हा सैतान निघून गेला तेव्हा मुका बोलला। इस्रायलच्या पवित्र देवाला मर्यादित करून आणि विचारून जीवनच्या अपराधाची पुनरावृत्ती करण्याचा धोका आज आहे। देव वाळवंटात टेबल देऊ शकतो का? देव काय करू शकत नाही? आसंजन, एकसंधता आणि आकर्षण हे मनाचे गुणधर्म आहेत। ते दैवी तत्वाशी संबंधित आहेत आणि त्या विचारशक्तीच्या सुसज्जतेचे समर्थन करतात। ज्याने पृथ्वीला तिच्या कक्षेत प्रक्षेपित केले आणि गर्विष्ठ लाटेला सांगितले, आतापर्यंत आणि पुढे नाही। आत्मा हा सर्व गोष्टींचे जीवन पदार्थ आणि निरंतरता आहे। आम्ही सैन्यावर तुडवतो, ते मागे घ्या आणि निर्मिती कोसळली पाहिजे। मानवी ज्ञान त्यांना पदार्थाची शक्ती म्हणतात, परंतु दैवी विज्ञान घोषित करते की ते पूर्णपणे दैवी मनाचे आहेत, या मनामध्ये अंतर्भूत आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या हक्काचे घर आणि वर्गीकरण पुनर्संचयित करते. भौतिक दृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण त्याला दैवी मन, जीवन, सत्य आणि प्रेम म्हणून ओळखतो. आपण दैवी स्वरूप समजून घेतो आणि त्याच्यावर समजूतदारपणे प्रेम करतो, त्या प्रमाणात आपण त्याचे पालन करू आणि त्याची पूजा करू. भौतिकतेशी लढत नाही तर आपल्या देवाच्या समृद्धीमध्ये आनंद मानू. मग धर्म हा डोक्याचा नसून हृदयाचा असेल. प्रेमाच्या अभावामुळे मानवजात यापुढे अत्याचारी आणि प्रतिबंधात्मक राहणार नाही. बुके बाहेर काढणे आणि उंट गिळणे. आपण आध्यात्मिक उपासना करतो, केवळ आपण भौतिक उपासना करणे थांबवतो. आध्यात्मिक श्रद्धा हा ख्रिश्चन धर्माचा आत्मा आहे. आत्मा अशी समज प्रदान करतो जो चेतना उत्थान करतो आणि सर्व सत्याकडे नेतो. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक चांगुलपणाचे आकलन. समजून घेणे ही वास्तविक आणि अवास्तव यांच्यातील सीमांकनाची रेषा आहे. आध्यात्मिक समज मन, जीवन, सत्य आणि प्रेम उलगडते आणि ख्रिश्चन विज्ञानामध्ये विश्वाचा आध्यात्मिक पुरावा देत दैवी भावना प्रदर्शित करते. दैवी विज्ञानामध्ये मनुष्य हा ईश्वर असण्याचे दैवी तत्व टिकवून ठेवतो. पृथ्वी देवाच्या आज्ञेनुसार मनुष्याच्या वापरासाठी अन्न आणते. हे जाणून येशू एकदा म्हणाला, तुमच्या जीवनाचा विचार करू नका, तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे त्याच्या निर्मात्याच्या विशेषाधिकारावर गृहीत धरून नाही, परंतु देव सर्वांचा पिता आणि आई हे ओळखणे शक्य आहे. तो लिलीप्रमाणे मनुष्याला खायला घालतो आणि कपडे घालतो. दैवी प्रेम नेहमी भेटले आहे आणि नेहमी प्रत्येक मानवी गरजा पूर्ण करेल. सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासात दैवी प्रेम सर्व चांगले पुरवते. कृपेचा चमत्कार प्रेमासाठी चमत्कार नाही. येशूने भौतिकतेची असमर्थता तसेच आत्म्याची असीम क्षमता दर्शविली. अशा प्रकारे चुकीच्या मानवी भावनांना स्वतःच्या विश्वासापासून पळून जाण्यास आणि दैवी विज्ञानामध्ये सुरक्षितता शोधण्यात मदत केली. देव आणि मनुष्य यांचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञानाला कोणतीही चूक कळत नाही किंवा सुसंगततेकडे परत येत नाही, परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो, ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे, त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शास्त्रवचनांमध्ये आत्म्याच्या मनाच्या पदार्थावरील विजयाच्या लेखाजोखा आहेत. मनुष्य ज्याला चमत्कार म्हणतात त्याद्वारे मोशेने मनाची शक्ती सिद्ध केली, तसेच यहोशवा, एलिया आणि अलिशा यांनी केले. ख्रिश्चन युग चिन्हे आणि चमत्कारांसह दाखल झाले. ज्या प्रमाणात पदार्थ मानवी संवेदनांपुढे माणूस म्हणून सर्व अस्तित्व गमावतो, त्याच प्रमाणात माणूस त्याचा स्वामी बनतो. तो तथ्यांच्या दैवी अर्थाने प्रवेश करतो आणि येशूच्या धर्मशास्त्राचे आकलन करतो. मोशेने एका राष्ट्राला पदार्थाऐवजी आत्म्याने देवाच्या उपासनेसाठी प्रगत केले आणि अमर मनाने प्रदान केलेल्या भव्य मानवी क्षमतांचे चित्रण केले. जसजसे इस्रायलच्या मुलांना तांबड्या समुद्रातून मानवी भीतीच्या गडद ओहोटीने आणि वाहणाऱ्या ओहोटीतून विजयी मार्ग दाखवला गेला, जसे त्यांना वाळवंटातून नेले गेले, मानवी आशांच्या मोठ्या वाळवंटातून थकल्यासारखे चालले गेले आणि वचन दिलेल्या आनंदाची अपेक्षा केली. आध्यात्मिक कल्पना सर्व योग्य इच्छांना त्यांच्या भावनेतून आत्म्याकडे. भौतिक अस्तित्वाच्या भावनेपासून आध्यात्मिकतेपर्यंत देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केलेल्या गौरवापर्यंत मार्गदर्शन करेल. शालीन विज्ञान थांबत नाही तर त्यांच्या पुढे सरकते. दिवसा ढगांचा आणि रात्री अग्नीचा स्तंभ दैवी उंचीकडे नेतो. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.